नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उत्तर प्रदेशांत फोडटले प्रचाराचो नाल्ल. मिरठांत अरुण गोविल हांचे जनसभेत वांटेकार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भेटयले भारतरत्न पुरस्कार. प्रधानमंत्र्यांनी चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंहराव, कर्पुरी ठाकूर, एमएस स्वामीनाथन हांच्या योगदानाची केली तोखणाय. भारतीय जनता पक्षान केली रक्षामंत्री राजनाथ सिंग हांचे फुडारपणात 27 वांगडी लोकसभा वेचणूक जाहीरनामो समितीची घोषणा. भारतीय हवामान खात्यान ईशान्य भारतात गडगड आणि जगला मारून फाल्यां मेरेन मोठो पावस पडपाची दिली शिटकावणी. आता खबरो विस्तारान. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात आज भाजपाच्या प्रचाराचो नाल्ल फोडटले आणि मिरठात जनसभा जातली. भाजपान ह्या मतदारसंघात टीव्हीचे रामायण माळेत प्रभू रामाची भूमिका केल्ले फामाद अभिनेते अरुण गोविल हांका उमेदवारी दिल्या. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी, उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री आणि हेर फुडारी ह्या जनसभेत वांटेकार जातले. उत्तर प्रदेशात 7 पावड्यांनी वेचणुक्यो जावपाच्यो आसात. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सगळ्यांत चढ 80 सुवातो आसात. केंद्रात परत सत्तेर येवपा खातीर एनडीए आघाडीक उत्तर प्रदेश महत्वाचो. नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणात भाजपाची एनडीए आघाडी परत सत्तेर येतली असो विश्वास भाजपा आणि एनडीए फुडाऱ्यांनी उक्तायला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतरत्न पुरस्कार फावो जाल्ले आदले प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंहराव, आदले बिहाराचे मुखेलमंत्री कर्पुरी ठाकूर आणि नामनेचे विज्ञानिक डॉ एमएस स्वामीनाथन हांच्या योगदाना खातीर तोखणाय केल्या. चौधरी चरण सिंग हांका फावो जाल्लो भारतरत्न ही तांची देशाची उदरगत आणि खास करून शेतकी आणि ग्रामीण उदरगतीच्या मळार दिल्ल्या योगदानाची पावती आसा. पीव्ही नरसिंहराव हांणी देशाची प्रगती आणि आधुनिकीकरणा खातीर मोठो वावर केला. व्हड विचारवंत आणि जाणकार म्हणून तांची वळख आसा. कर्पुरी ठाकूर हांणी सामाजिक न्याय आणि समते खातीर केल्ल्या देगदिण्या वावराची भारतरत्न पुरस्कार स्वरूपात पावती मेळ्या. जाल्यार खादान्य मळार भारताक स्वयंपूर्ण करपाच्या मळार डॉ एमएस स्वामीनाथन हांचो मोठो वावर आसा, असे प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांचेर केल्ल्या पोस्टात म्हळे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल भारतरत्न पुरस्कार भेटयले. राष्ट्रपती भवनात काल सकाळी हो सुवाळो झालो. आदले प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग आणि पीव्ही नरसिंहराव, बिहाराचे आदले मुखेलमंत्री कर्पुरी ठाकूर आणि नामनेचे विज्ञानिक एमएस स्वामीनाथन हांका मरणोत्तरा उपरांत पुरस्कार भेटयले. आदले पालवी प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ फुडारी लालकृष्ण अडवाणी हांकाय देशाचो हो सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपतींनी भेटयलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह तसेच हेर ज्येष्ठ मंत्री सुवाळ्याक हाजीर आशिल्ले. लोकसभेच्या पहिल्या पावण्याखातीर तसेच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात विधानसभा वेचणुकेची उमेदवारी फाटी घेवपाखातीर काल निमणो दीस आशिल्लो. बुधवार मेरेन उमेदवारी दाखल करूंक मुजत आशिल्ली. ब्रेस्तारा उमेदवारी अर्जांची विस्कटावणी झाली. पहिल्या पावण्यार 17 राज्यां आणि 4 केंद्रशासित प्रदेशांनी मिळून 102 लोकसभा सुवातांखातीर 19 एप्रिलाक मतदान जातले. बरोबर सिक्कीमाचे 32 विधानसभा मतदारसंघ आणि अरुणाचल प्रदेशाच्या 60 विधानसभा मतदारसंघाखातीर त्याच दिसा लोकसभेबरोबर विधानसभेच्यो वेचणुको जातल्यो. तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार तसेच पुड्डुचेरीत एकाच पावण्यार लोकसभा वेचणुको जातात. बिहारात होळयेचो उत्सव आणि राज्याचो वर्सुकी दीस आशिल्ल्यान उमेदवारी दाखल करूंक वेचणूक आयोगान मुजत वाढून घेतल्या. भारतीय हवामान खात्यान ईशान्य भारतात गडगड आणि जगला मारून फाल्यां मेरेन मोठो पावस पडपाची शिटकावणी दिल्या. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरात मोठ्या प्रमाणात बर्फवशी आणि पावस पडपाचो हवामान खात्याचो अदमास आसा. ओडिशा, अस्तंत बंगाल, झारखंड, उदेंतो, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विदर्भ आणि छत्तीसगडातूय आज गडगड. तुम्ही हो खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
Three steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, do gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
लोकसभेचे वेचणुकेखातीर भाजपान आणि 11 उमेदवारांची वळेरी काल सांजे जाहीर केली. तातूर कटक लोकसभा मतदारसंघातल्यान भारतरू हरी महताब हांचो आसपाव आसा. अमेरिकेत भारताचे आदले राजदूत तरणजीत सिंग संधू हांका अमृतसर मतदारसंघातल्यान उमेदवारी दिल्या, जाल्यार हंस राजहंस हांका फरीदकोटा सावन उमेदवारी मेळ्या. प्रणीत कौर हांका पटियाला, रवनीत सिंग बिट्टू हांका लुधियाना, जाल्यार सुशील कुमार रिंकू हांका पंजाबात जालंधर मतदारसंघांनी सुवात दिल्या. काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे गोयचे दोन्ही उमेदवार आज जाहीर जावक शकतात. काँग्रेस पक्षाचे दिल्ली जाल्ले केंद्रीय वेचणूक समितीचे बसकेत दोन्ही उमेदवाराविषयी निर्णयाक चर्चा झाल्या. पक्षाच्या केंद्रीय फुडाऱ्याबरोबर जाल्ल्या बसकेत गोयचे विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव आणि प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर आणि काँग्रेसीचे गोय प्रभारी माणिकराव ठाकरे आशिल्ले. वळेरेत उत्तर गोयचे 3 जाल्यार दक्षिणे 4 उमेदवारांची नावा चर्चेक आशिल्ली. गोय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर हांणी दिल्ले हे माहिती प्रमाण आज गोयचे दोन्ही उमेदवार जाहीर जावक शकतले. काँग्रेस पक्षान आता मेरेन उमेदवारांच्यो 7 वळेऱ्यो जारी केल्यात, तातूंत गोयच्या एकाय उमेदवाराचे नाव आयिल्ले ना. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हांणी लोकसभा वेचणुके खातीर भाजपाच्या जाहीरनामो समितीची घोषणा केली. हे 27 वांगड्यांच्या समितीचे मुखेली केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंग असतले. भाजपाच्यो ज्येष्ठ फुडारी निर्मला सीतारमण समितीच्यो निमंत्रक, जाल्यार पियुष गोयल हे समितीचे सहनिमंत्रक असतले. सक्तवसुली खाते ईडीन अकाडमीस कंपनी समूहाची 29 कोटी रुपयांच्या मोलाची चल आणि अचल मालमत्ता सध्या जप्त केला. तातूर बीच किंग एअरसी 90A विमान फ्लॅट तसेच हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशातल्या जमनींचा आसपाव असा. अल्केमिस्ट कंपनी समूह तृणमूल काँग्रेसीचे आदले राज्यसभा खासदार कन्वर दीप सिंग हांच्या मालकीचो, असेच ईडीन ह्या विषयी माहिती दितना सांगले. अल्केमिस्ट कंपनी समूहाच्या कितलेशाच पदाधिकाऱ्यांच्या आड सीबीआयन लखनऊ आणि कोलकाता तसेच दाखल केल्यात. त्या प्रकरणांनी ईडीन तपास सुरू केल्या. अल्केमिस्ट समूहान मोठो परतावो, फ्लॅट आणि विला दिता म्हणून सांगिल्ल्या फटयल्या गुंतवणुकीच्या दरान सुमार 800 कोटी रुपयांच्यो निधी एकठांय केला असो आरोप असा. आज इस्टर संडे. पुराय संवसारा बरोबर गोयातूय क्रिस्तांव आज इस्टर संडे मनयतात. गुड फ्रायडे खुर्सार चडयल्या उपरांत 3 दिसांनी येसू जिवो जालो आनी ताणे भावार्थाक दर्शन दिले. तो तांचो पुनर्जल्म आनी क्रिस्तांव भावार्थ्यांची भावना. हे निमतान पवित्र सप्तकाचो इस्टर संडे क्रिस्तांव मोठो उत्सव आनी भक्तीभावान मनयतात. मध्यान राती इगर्जीनी मिसा जाली. क्रिस्तांवांचे पवित्र सप्तक इस्टर संडेन सोंपता. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय आणि मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि गोयकारांक आणि खास करून क्रिस्तावांक इस्टर संडेची परबी भेटयली. इस्टराचो दीस हो येशूच्या मरणा उपरांत 3 दिसांची पुनरुत्थानाचो दीस मनयतात. इस्टर म्हळ्यार मरण, काळोख आणि वायट शक्तीचेर जैताचे प्रतीक. येशू क्रिस्तान प्रेम, करुणा, बंधुत्व, जापसालदारगी आणि क्षमा ह्या शाश्वत मूल्यांचो उपदेश केला, असे राज्यपालांनी संदेशात म्हळे. इस्टर येशू ख्रिस्ताच्या गौरवशाली पुनरुत्थानाची याद करून दिता. इस्टर म्हळ्यार प्रेम आणि आनंद वाटपाचो खीण, दुबळ्यांचे कळल्यान आणि सबलीकरणाचो बोध आणि येशूच्या जिणेतल्यान घेऊंक जाय, असे मुखेलमंत्र्यांनी संदेशात म्हळे. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात फोडटले प्रचाराचो नाल्ल. मिरठात अरुण गोविल हांचे जनसभेत वाटेकार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भेटयले भारतरत्न पुरस्कार. प्रधानमंत्र्यांनी चौधरी चरण सिंग, पी व्ही नरसिंहराव, कर्पुरी ठाकूर, एम एस स्वामीनाथन हांच्या योगदानाची केली तोखणाय. भारतीय जनता पक्षान केली रक्षामंत्री राजनाथ सिंग हांच्या फुडारपणात 27 वांगडी लोकसभा वेचणूक जाहीरनामो समितीची घोषणा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.